नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 2025 अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जोएल मोकीर, फिलिप आंगिओ आणि पीटर हॉविट या तिघांना जाहीर झाला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीद्वारे शाश्वत विकासाच्या पूर्व अटी विशद केल्याबद्दल मोकीर यांना, तर आंगिओ आणि हॉविट यांना सर्जनशीलतेद्वारे शाश्वत विकासाचा सिद्धांत विकसित केल्याबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नोबेल समितीनं केली. आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलातल्या पदांसाठी यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरती केली जाईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. गुजरातमध्ये वलसाड इथं रेल्वे पोलीस दलाच्या 41व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. येत्या दिवाळी आणि छठपूजेसाठी रेल्वे 12,000 विशेष गाड्या चालवणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत मनसेला सामावून घ्यायला काँग्रेसनं विरोध केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबई महापालिकेची निवडणूक एकट्यानं लढवण्याची मागणी नेत्यांनी केली. कुठल्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा काँग्रेसचा विचार नसल्याचं मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी वार्ताहरांना सांगितलं. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकीय नेता विजय यांच्या करूर इथल्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या जाहीर सभेत चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 174 अंकांची घसरण झाली आणि तो 82,327 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 58 अंकांची घसरण नोंदवत 25,227 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.